चीनी मंडी .com पॉडकास्ट।
शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, 15,000 लाभार्थी। शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचे सरकारचे प्रयत्न असून पहिली यादी 24 फेब्रुवारीला जाहीर होणार असल्याची घोषणा केली होती। अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर काही तासात शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। या यादीमध्ये 15,000 लाभार्थ्यांची नावं आहेत। महाविकास आघाडीचं सरकार विरोधकांना नाही तर जनतेसाठी बांधील आहे, मात्र सरकार स्थिर झालं आहे, काम करत आहे, यामुळे विरोधकांना पोटदुखी होत आहे। महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं, त्याची वचनपूर्ती उद्या होत आहे। शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होईल। 3 महिन्यात या योजनेची प्रक्रिया पूर्ण होईल। उद्याची यादी शेवटची नसेल तर टप्प्याटप्प्यानं याद्या जाहीर केल्या जातील। सरकारनं केलेल्या नियोजनाप्रमाणे सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्यातील 2 गावांचा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे। एप्रिल अखेरपर्यंत ही योजना पूर्ण होईल असं ठाकरे यांनी सांगितलं होतं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर राज्य सरकारकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। ही यादी जाहीर करताना सरकारनं प्रत्येक जिल्ह्यातील 2 गावांचा समावेश केला असून पहिल्या यादीत 68 गावातील 15,358 लाभार्थ्यांची नावं आहेत। राज्य सरकारनं कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वी 34,83,908 खात्यांची माहिती संग्रहित केली होती। कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना तसं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। जिल्हा पातळीवर कर्जमाफीच्या अंमलबजावणीचं काम सुरू झालं असून सरकारनं कर्जमाफीसाठी पुरवणी मागणी सभागृहात पटलावर ठेवली आहे। यावर 27 फेब्रुवारी आणि 2 मार्च रोजी चर्चा होणार आहे।